आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात 52 तर राहुरीत 50% जास्त मतदान. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 90% तर तामिळनाडूमध्ये 82% विक्रमी मतदान. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची एक जागा लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा, काँग्रेसचाही पाठिंबा. सीबीएसईची इयत्ता 10वीची गुणसुधार परीक्षा 15 मेपासून. आणि मुंबईसह कोकणात पुढचे 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात 52.5% तर राहुरीत 50% जास्त मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीतली जागा तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार, आमदार रोहित पवार यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. राहुरीत उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेसाठी आज मतदान झालं, त्याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तामिळनाडूमध्ये 82% जास्त तर पश्चिम बंगालमध्ये जवळपास 90% मतदान झालं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांवर आज मतदान झालं. राज्यात सर्वाधिक मतदान दक्षिण दिनाजपूर इथं 93% इतकं नोंदवलं गेलं. या टप्प्यात 1478 उमेदवार होते. यासाठी निमलष्करी दलांच्या 2400 अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी उमेदवारावर हल्ला केल्याचे तसंच ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून निवडणूक आयोगानं आतापर्यंत 400 तक्रारी नोंदवल्या आहेत. तामिळनाडूमधल्या पश्चिमेकडल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं. दुपारी 4 वाजेपर्यंत भवानी, मोदक्कुरुची आणि पेरुंदुराई या जिल्ह्यांमध्ये 77% जास्त मतदान झालं. नमक्कल, एरोड आणि करूर या जिल्ह्यांमध्ये 76% मतदान झालं तर सालेम आणि तेनकाशी जिल्ह्यात 75% मतदान नोंदवलं गेलं. चेन्नई जिल्ह्यामधल्या 16 मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात 70% मतदान झालं. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या उमरेट विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. पश्चिम बंगालमधल्या उर्वरित मतदारसंघामध्ये येत्या 29 तारखेला मतदान होणार असून पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांपैकी 1 जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा आहे असं पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला आणि सभागृहाला होईल असं सुळे म्हणाल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेसनं आधीच पाठिंबा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार नसतील तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल असं काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार अमरावतीमध्ये वार्ताहर परिषदेत म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या गुणसुधारणेसाठीच्या परीक्षेला 15 मेपासून सुरुवात होणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. 15 एप्रिलला इयत्ता 10वीच्या नियमित परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026 त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणात पुढचे दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच या दोन दिवसात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मराठवाड्यात लातूर, नांदेड, बीड, परभणीमध्ये हीच स्थिती असेल. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव इथं हवामान कोरडं राहील असं हवामान विभागानं कळवलं आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत सुरू होणार आहे. या उपक्रमाचे मुख्य परिचालन अधिकारी विवेक पांडे यांनी ही माहिती दिली. यासाठी चालकांच्या नोंदणीची प्रक्रिया आज मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सध्या देशातल्या 10 शहरांमध्ये 50 लाख ग्राहकांनी ही सेवा वापरली आहे. अमराठी वाहन चालकांना विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा शिकवण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विविध क्षेत्रातले तज्ज्ञ, साहित्यिक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेनं अमराठी चालकांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम लवकरच तयार केला जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी सुमारे 100 दिवसांचा कालावधी निश्चित केला जाणार आहे. नारी शक्ती वंदन विधेयकावरून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नागपुरात केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी काँग्रेससह विरोधकांवर वार्ताहर परिषद घेऊन टीका केली. तर माजी केंद्रीय मंत्री दर्शना जरदोष यांनी महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांपासून दूर ठेवल्याबद्दल खंत व्यक्त केली. नांदेडमध्येही भारतीय जनता पार्टीच्या महिला आणि युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन केलं. महिला आरक्षणाचं विधेयक म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून देशभरातल्या महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी धुळ्यात वार्ताहर परिषदेत केला. 2023 मंजूर झालेल्या विधेयकानुसार लोकसभेतल्या 543 जागांपैकी 33% आरक्षण महिलांना तात्काळ लागू करावं अशी मागणी त्यांनी केली. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, इराण अमेरिकेदरम्यान थांबलेल्या चर्चा यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 852 अंकांची घसरण झाली आणि तो 77,664 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 205 अंकांची घसरण नोंदवत 24,173 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. डेन्मार्कमधल्या हॉर्सन्स उद्यापासून थॉमस आणि उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा महिला आणि पुरुष संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारताच्या पुरुष संघाचा सलामीचा सामना कॅनडाविरुद्ध होईल. त्यानंतर सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि बुधवारी चीनविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत. 4 वर्षापूर्वी भारताच्या पुरुष संघानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. महिलांच्या संघाचा सलामीचा सामना उद्या डेन्मार्कसोबत होणार आहे. त्यानंतर शनिवारी युक्रेनसोबत आणि सोमवारी चीनसोबत भारताचे सामने होतील. भारताच्या महिला संघाचं नेतृत्व PV सिंधूकडे असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत बारामती मतदारसंघात 52 तर राहुरीत 50%पेक्षा जास्त मतदान. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 90%, तर तामिळनाडूमध्ये 82%चं विक्रमी मतदान. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची एक जागा लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा, काँग्रेसचाही पाठिंबा. CBSEची इयत्ता 10वीची गुणसुधार परीक्षा 15 मेपासून. आणि मुंबईसह कोकणात पुढचे 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.